आजचे दैनिक सुभक्ती पर्व 13 सप्टेंबर। चिंता न करण्याची 7 कारणे भाग 3। यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे मनात चिंता करत बसू नका, कारण या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात। तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे, तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील। यास्त उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे। मत्तय 6:31-34। आपण गेल्या 2 दिवसात पाहिले आहे की मत्तय 6:25-34 मध्ये येशूने योजलेली अशी किमान 7 अभिवचने आहेत जी आम्हाला विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते लढण्यास आणि चिंतामुक्त होण्यास मोठे सहाय्य पुरवतात। आज आपण अंतिम 3 अभिवचने पाहू। अभिवचन क्रमांक 5, यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे मनात चिंता करत बसू नका, कारण या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात। तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे। मत्तय 6:31-32। देवाला तुमच्या गरजा माहीत नाही असे समजू नका, तो त्या सर्व गरजा जाणून आहे। शिवाय तो तुमचा स्वर्गीय पिता आहे, तो तटस्थ किंवा बेपर्वा अशी भूमिका घेऊन दूर उभा राहून पाहत नाही, तो काळजी करतो। त्याने ठरवलेल्या योग्य वेळी तो तुमच्या गरजा भागवेल। अभिवचन क्रमांक 6, तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर याही गोष्टी तुम्हाला मिळतील। मत्तय 6:33। जर तुम्ही तुमच्या खाजगी भौतिक गरजांविषयी चिंता करीत बसण्याऐवजी या जगात त्याचा उद्देश्य सिद्धीस न्यावयास त्याच्या नामास्तव स्वतःचे जीवन ओतून द्याल, तर त्याचा उद्देश्य सिद्धीस न्यावयास आणि त्याचे गौरव व्हावे म्हणून तुमच्याकडे सर्व काही आहे याची खात्री तो स्वतः करून घेईल। याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील, म्हणजे काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, त्या सर्व गरजा आणि त्याचबरोबर इतर गरजा देखील ज्या तुम्हाला त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि त्याचे गौरव करण्यासाठी आवश्यक आहे। याचा अर्थ असा असू शकतो की तुम्ही त्याच्यासाठी मरावे हा त्याचा उद्देश आहे, परंतु तो त्याच्या गौरवासाठी तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पुरवेल। हे अगदी रोमकरासपत्र 8:32 असलेल्या अभिवचनासारखे आहे। त्याच्याबरोबर आपल्याला सर्व कसे देणार नाही? मग पुढे असे लिहिले आहे, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आपल्याला वेगळे करेल? संकट किंवा दुःख, पाठलाग, भूक किंवा नग्नता, आपत्ती किंवा तलवार करील काय? कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की तुझ्याकरिता आम्ही दिवसभर मारले जात आहोत, आम्ही वधाच्या मेंढराप्रमाणे गणलेले आहोत, पण ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्याद्वारे या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो। रोमकरासपत्र 8:35-37। भूक किंवा नग्नता या येऊ शकतात, परंतु आपल्याला या सर्व गोष्टीत महाविजयी होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू आपल्याकडे असतील। अभिवचन क्रमांक 7, यास्त उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे। मत्तय 6:34। तुमची कसोटी तुमच्या शक्तीपलीकडे कधीही होऊ नये याची देव खात्री करून घेतो। पहिले करीन 10:13, तो तुमच्या ठाई आपले कार्य सिद्धीस नाही, जेणेकरून तुमचे सामर्थ्य आयुष्यभर कायम राहा। अनुवाद 33:25। प्रत्येक दिवसाचे दुःख हे त्या दिवसाला ठरवलेले आहे, परंतु त्याच्या करुणेमुळे ते दुःख तुमच्या शक्तीपलीकडे कधीही जात नाही। आमच्यावर दररोज करुणा केली जाईल जी रोज सकाळी नवी होते, आणि ती त्या दिवसाच्या दुःखासाठी पुरे आहे। विलापगीत 3:22-23। तो तुमच्याकडून असे कोणतेही चांगले काम करून घेणार नाही जे सिद्धीस नेण्यास तो स्वतः तुम्हाला आवश्यक असलेली सर्व कृपा पुरवणार नाही। 2 करीन 9:8